Hare. Jaya Gopi Jana Vallabha Girivara Dhari. Yashoda Nandana Braja Jana Ranjana. Yashoda Nandana Braja Jana Ranjana. Yamuna Tira Vanachari. Yamuna Tira Vanachari. Jaya Radha Madhava Kunja Bihari. Jaya Gopi Jana Vallabha Girivara Dhari. Yashoda Nandana Braja Jana Ranjana. Yamuna Tira Vanachari. Jaya Radha Vrindavan Chandra Radha Vrindavan Chandra Radhe. Jaya Jagannatha Jagannatha Baladeva Jaya Subhadra. Jaya Gauranitai, 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 Jaya Gauranitai. Jaya Jaya Prabhupad, 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 Jaya Jaya Prabhupad. Jaya Jaya Gurudev, 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 Jaya Jaya Gurudev. Nitai Gaur Haribol, 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 Nitai Gaur Haribol.
శ్రీ రాధా వృందావన చంద్ర భగవానికి శిల రూపాదికి నితాయ గౌరవ ప్రేమానంది. ఎక్ చోటా మంత్ర ఆయ్ మీ మంతో నంత త్యాంత తుమి మాగమన. ఓం నమో భగవతే వాసుదేవాయ. ఓం నమో భగవతే వాసుదేవాయ. ఓం నమో భగవతే వాసుదేవాయ. ఓం అజ్ఞాన తిమిరంధస్య జ్ఞానాంజన శలాకయా చక్షురున్మిలితం యేన తస్మై శ్రీ గురువే నమః. శ్రీ చైతన్య మనోభీష్టం స్థాపితం ఏన భూతలే స్వయం రూపాక్ దామయం దదాతి స్వపదాంతికం వందే హంసి గురు శ్రీయుతాపదకమలం శ్రీగురూన్ వైష్ణవాంచ శ్రీరూపం సాగరజాత సహగణ రఘునాథాన్వితాంతం సజీవం సాద్వైతం సావధూతం పరిజనా సహితం కృష్ణ చైతన్యదేవం శ్రీరాధాకృష్ణపాదాన్ సహగణ లలిత శ్రీ విశాఖాన్వితాంచ నమో విష్ణుపదాయ కృష్ణపృష్టాయ భూతలే శ్రీమతే భక్తివేదాంత స్వామీతి నామినే నమస్తే సరస్వతి దేవే గౌరవాణీ ప్రచారిణే నిర్విశేష శూన్యవాది పాశ్చాత్య దేశ తారిణే జయ శ్రీ కృష్ణ చైతన్య ప్రభు నిత్యానంద శ్రీ అద్వైత గదాధర శ్రీవాసాది గౌర భక్తుంద హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ. అచ్చా యా రవివారి సత్సంగామధ్యే ఏసీ భక్తివేదాంత స్వామి ప్రభుపాద यांनी स्थापन केलेल्या इस्कॉन श्री श्री राधावृंदावन चंद्र मंदिरामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आपल्या सर्वांना आपल्या आशीर्वादाची याचना करतो, ज्याद्वारे मी थोडंफार भगवंताबद्दल भगवद्गीतेबद्दल आपल्याला सांगू शकेल. आजचा जो श्लोक आहे तो भगवद्गीतेतला चौथा अध्याय आणि 9वा श्लोक आहे. मी म्हणतो अगोदर एक एक शब्द, नंतर तुम्ही त्या पाठीमागे म्हणा. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वाम देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. జన్మ కర్మ చ మే దివ్యం ఏం ఏం యో వేత్తి తత్వతః త్యక్త్వాం దేహం పునర్జన్మ నేతి మామేతి సో అర్జున. జన్మ కర్మ చ మే దివ్యం ఏం యో వేత్తి తత్వతః త్యక్త్వాం దేహం పునర్జన్మ నేతి మామేతి సో అర్జున. జన్మ జన్మ కర్మ కర్మ చ శుద్ధా మే మాఝే దివ్యం దివ్య ఏవం యా ప్రమాణే యహ జో వ్యక్తి జాంతో తత్వతః తత్వతః కివా యథాత్ రూపాన్ని త్యక్త్వా సోడున్ దేహం హా దేహ पुन्हा पुन्हा जन्म जन्म न कधीच नाही येति प्राप्त करतो माम मला येति प्राप्त करतो स तो अर्जुन हे अर्जुन जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही तर हे अर्जुना तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ति करतो. तात्पर्य एसी भक्तिवेदान स्वामी शिलोपाद द्वारा भगवंताच्या आपल्या दिव्य धामातून होणाऱ्या अवतरणाबद्दल यापूर्वीच 6व्या श्लोकामध्ये वर्णन करण्यात आले आहे. जो भगवंताच्या जन्माचे सत्य जाणू शकतो तो भौतिक बंधनातून मुक्तच आहे आणि म्हणून वर्तमान देहाचा त्याग केल्यानंतर तो तात्काळ भगवद्धामात परत जातो. भौतिक बंधनातून जीवाची होणारी अशी मुक्ती सहजपणे मुळीच साध्य होत नाही. निर्विशेषवादी आणि योगी यांना अतिशय क्लेश सोसल्यानंतरच आणि अनेकानेक जन्मानंतरच मुक्ती प्राप्त होते. यानंतरही भगवंतांच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याची जी मुक्ती त्यांना प्राप्त होते तो केवळ आंशिक मुक्ती असते आणि अशा मुक्तीत भौतिक जगतात पुन्हा परतून येण्याची शक्यता असते. पण भक्ताला केवळ भगवंताचे शरीर आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणल्याने हे शरीर त्याग केल्यानंतर भगवद्धामाची प्राप्ती होते आणि त्याला पुन्हा या भौतिक जगतातून परतून येण्याचा धोका नसतो. ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की भगवंताची अनंत रूपे आणि अनंत अवतार आहेत. अद्वैत मच्युत मनादि रूपम, भगवंत जरी अनंत दिव्य रूपे धारण करीत असले तरी ते श्री भगवंत अद्वैतच असतात. हे सत्य जरी ज्ञानीजन आणि सांसारिक पंडितांच्या आकलनापलीकडे असले तरी मनुष्याने ते दृढ निश्चया विश्वासाद्वारे जाणून घेतले पाहिजे. नुकतंच मागच्या आठवड्यामध्ये शनिवार रविवारी आपण भगवान श्रीकृष्णाचे जन्माष्टमी साजरी केली. तर त्याच्या धर्तीवरच हा श्लोक आहे जो आपण आज चर्चा करणार आहोत. भगवंत या श्लोकामध्ये सांगतात की जन्म कर्म च मे दिव्यम यो वेत्ती तत्वत त्यक्ताम देहम पुनर्जन्म नैती मामेती सोर्जुन. भगवंत म्हणतात की जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देह त्याग केल्यानंतर या भौतिकातून जगतात पुन्हा परत येत नाही. हे अर्जुना, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. हा 9वा श्लोक आहे. तत्पूर्वी याच्या पाठीमागची जी पार्श्वभूमी आहे 1 ते 8 श्लोक ह्याचं आपण एक थोडक्यात विश्लेषण करूया. या 4थ्या अध्यायाचं नाव आहे दिव्य ज्ञान. दिव्य ज्ञान या शब्दाचा अर्थ असा आहे, दिव्य म्हणजे अलौकिक, जे या भौतिक जगाच्या पलीकडचं आहे किंवा आपल्या इंद्रियांच्या पलीकडलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला दिव्य असं म्हटलं जातं. तर भगवंताचं कर्म जे आहे आणि जन्म जो आहे तो दिव्य आहे, जे आपल्या आकलन शक्तीच्या, आपल्या इंद्रियांच्या आकलन शक्तीच्या पलीकडचं आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे की दिव्यम हा शब्द वापरला गेला आहे. तर या 4थ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात इमं विवस्वते योगम प्रोक्तम वान अवयम विवस्मानम अनवे प्राह मनोरिक्ष वृत. भगवान सांगतात की हे अर्जुना, मी या अव्ययी योगविद्येचा उपदेश प्रथम यापूर्वी सूर्यदेव विवस्वानला दिला होता आणि विवस्वानने तो उपदेश मानवाचा जनक आहे मनू त्याला प्रदान केला होता आणि मनूने हे ज्ञान इक्ष्वाकूला दिला होता. हे पहिल्या श्लोकात सांगतात. दुसऱ्या श्लोकामध्ये भगवान सांगतात एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षी विदू स कालनेह महता योगो नष्ट परंतप. अशा पद्धतीनं हे गुरु शिष्य परंपरेनं हे ज्ञान चालत आलं होतं, परंतु काळाच्या प्रभावाने, काळाच्या ओघाने ही जी परंपरा आहे ज्ञान देण्याची, ही परंपरा खंडी झाली आणि म्हणून आता मी हे ज्ञान लुप्त झाल्यासारखं आहे किंवा दिसतं. तिसऱ्या श्लोकात भगवान सांगतात स एवायम मया ते अद्य योगम प्रोक्त पुरातन भक्तोसी मे सका चेती रहस्यम हेतु तु अत्युमम उत्तमम. भगवंतांशी असणाऱ्या संबंधाचे ते अत्यंत पुरातन विज्ञान आहे. हे जे ज्ञान आहे जे मी तुला सांगणार आहे ते अतिशय पुरातन आहे आणि विज्ञान आहे. म्हणजे विज्ञान म्हणजे काय, प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन करता येणारं ज्ञान, त्याला विज्ञान म्हटलं जातं. हे ज्ञान मी तुला का सांगत आहे, तर भगवान सांगतात की भक्तोसी मे सखाचे, तू माझा सखा मित्र आहेस, भक्त आहेस, म्हणून मी तुला हे ज्ञान देत आहे. ठीक आहे, हे विज्ञान जाणल्याने तू दिव्य रहस्यही जाणू शकतोस. आता 4थ्या श्लोकामध्ये अर्जुन प्रश्न विचारतो. भगवान श्रीकृष्ण काय सांगतात की मी हे ज्ञान पूर्वी अनेक वर्षापूर्वी, हजारो लाखो वर्षापूर्वी हे ज्ञान मी प्रथम सूर्यदेवचा जो विवस्वान आहे, सूर्यदेव विवस्वान याला ज्ञान सांगितलं. मग अर्जुनच्या मनामध्ये एक शंका येते की श्रीकृष्ण तर माझ्या बरोबरीचेच आहेत, मित्र आहे, माझा सखा आहे, मी त्यांना पहिल्यापासून पाहतो, लहानपणापासून पाहतो मी त्यांना, मग याने केव्हा दिलं ज्ञान विवस्वानला. ऍक्च्युली अर्जुन हा भगवंताचा महान भक्त आहे, परंतु तरी सुद्धा त्याला माहिती आहे भगवान श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत, पण तरी सुद्धा आपल्यासारख्या लोकांना समजण्यासाठी अर्जुन हा प्रश्न विचारतो. काय विचारतो प्रश्न अर्जुन श्रीकृष्णाला? अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वता कथमेता द्विजनियो तमादो प्रोक्त वाणीती. सूर्यदेव विवस्वान हा जन्माने तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे, म्हणून प्रारंभी तुम्ही या विज्ञानाचा उपदेश त्याला सांगितला, हे मी कसं जाणायचं, कसं समजायचं? हा प्रश्न अर्जुनाने स्वतःसाठी नाही विचारला, हा प्रश्न आपल्यासाठी विचारलेला आहे. आपल्याला पण शंका येऊ शकते की श्रीकृष्ण तर 5000 वर्षापूर्वी आले होते या भूतलावर, मग याच्यापूर्वी त्यांनी लाखो वर्षापूर्वी सूर्यदेव विवस्वानला कसं काय सांगितलं? तर भगवंत लगेच पुढच्या श्लोकामध्ये सांगतात, त्याला उत्तर देतात. काय म्हणतात भगवंत? बहुने मे व्यतितानी जन्मानी च अर्जुन तान्य अहम वेद सर्वानी न त्वम वेत्थ परंतप. हे अर्जुना, माझे आणि तुझे अनेक अनेक जन्म होऊन गेलेले आहेत. हा, हे जन्म मी आठवू शकतो पण तू आठवू शकत नाहीस. भगवान काय म्हणतात? माझे आणि तुझे अनेक अनेक जन्म होऊन गेलेले आहेत परंतु तू आठवू शकत नाही, मी मात्र सर्व तुला जन्म तुझ्या आठवू शकतो, है ना. त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये भगवान सांगतात 6व्या श्लोकामध्ये की ते कसे अजन्म आहेत, त्यांच्या स्वतःच्या जन्माबद्दल ते सांगतात. काय म्हणतात? अजो अपि सन अव्ययम आत्मा भूतानाम ईश्वर अपि सन प्रकृतिम स्वामधिष्ठाय संभवामी आत्ममाया. भगवान श्रीकृष्ण सांगतात की मी जरी अजन्म असलो आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीही नाश होत नसला आणि मी जरी सर्व प्राणीमात्रांचा ईश्वर असलो तरी सुद्धा मी प्रत्येक युगायुगामध्ये माझ्या मूळ दिव्य रूपामध्ये अवतीर्ण होतो. 7व्या श्लोकात भगवान सांगतात का अवतीर्ण होतात, भगवान श्रीकृष्ण या भूतलावर का अवतीर्ण होतात. सांगतात भगवंत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदा मी अहम सजामी अहम. जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचा वर्चस्व होतो त्या त्यावेळेस मी स्वतः अवतीर्ण होतो. अजून एक कारण सांगतात भगवंत की का अवतीर्ण होतात ते. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भक्तांचा उद्धार करण्याकरिता, दुष्टांचा विनाश करण्याकरिता, तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी स्वतः या युगामध्ये प्रकट होतो. आणि त्याच्या पुढचा श्लोक आहे, हा, जो कोणी व्यक्ती माझा जन्म आणि कर्म तत्वत जाणतो तो व्यक्ती पुन्हा या भौतिक जगतामध्ये परतून येत नाही किंवा पुनर्जन्म त्याचा होत नाही. आता आपण याच्यावर चर्चा करूया. तुम्ही म्हणाल, प्रभूजी आम्हाला तर माहिती आहे भगवंताचा जन्म आणि कर्म, मग आमचा पण पुनर्जन्म होईल का? है ना, सगळ्यांना माहिती आहे भगवान श्रीकृष्ण आले जन्मले आणि गेले पण, मग आम्हाला माहिती आहे मग आमचा पण पुनर्जन्म होणार नाही. पण तसं नाही आहे. भगवंतांनी मुद्दाम होऊन या श्लोकामध्ये एक शब्द वापरलाय, तत्वतः. जो व्यक्ती तत्वतः या शब्दाचा अर्थ समजतो तोच व्यक्ती भगवंताचं जन्म आणि कर्म समजू शकतो. आणि असा व्यक्ती तत्वतः या दृष्टिकोनातून समजणारा व्यक्तीच भगवद्धामा जाऊ शकतो आणि त्याचा पुन्हा परतून या जगतामध्ये आगमन होत नाही. तर तत्वतः हा शब्द प्रथम आपण समजून घेऊया, त्यानंतर पुढचा शब्द समजून घेऊया. तत्वतः या शब्दाचा अर्थ असा आहे की एकदम डीप खोलवर त्याला समजणं. उदाहरणार्थ मीठ, मीठ जर म्हटलं तर आपल्या लक्षात येतं की मीठ हे खारट असतंय, प्रत्येक जेवणामध्ये आपण वापरतो तो, है ना. मग त्याची तो पांढऱ्या रंगाचा असतो, तो समुद्राच्या पाण्यापासून तयार होतो, हे आपल्याला वरवर झालं नॉलेज. पण तत्वता समजणं याचा अर्थ असा आहे की मिठाचं जो घटक आहे ते घटक त्यांना समजून घेणं. उदाहरणार्थ मीठ हा जो शब्द आहे, मीठ जो हा वस्तू आहे, हे सोडियम आणि क्लोरीन या घटकापासून बनलेला आहे, या संयुक्त विद्यमाने तयार झालेला एक पदार्थ आहे तो घट. असं डीप समजणं त्याला म्हणायचं तत्वता. जसं पाणी, पाणी समुद्र आहे, पाणी आपण पाणी पितो, जेवताना वापरतो, अनेकांना वापरतो. हे आपलं हे झालं वरवरचं नॉलेज, वरवरचं ज्ञान. तत्वतायाचा शब्द अर्थ आहे की पाण्याची सुद्धा विकेंद्रीकरण होतं, बारीक बारीक कण होतात. तर ते कशाने बनतात? हायड्रोजन आणि ऑक्सिजन या पदार्थाने ते बनतात. ते तर अशा पद्धतीनं एकदम डीप समजणं या अर्थानं तत्वत हा शब्द आहे. जसं एखादा राजा आहे, एखाद्या राजाचं राज्य आहे, राजाचा राजा आहे, तर आपल्याला सहजर आपण राजा म्हटलं काय काय लक्षात येतं की एक राज्य असेल, तिथं एक राजा असेल, प्रजा त्याची अधीनस्थ असेल, राजा नियम सांगत असेल आणि तो जनता ती फॉलो करत असेल. परंतु तत्वता या अर्थ शब्द असा आहे की राजाचा स्वभाव कसा आहे, तो हिंसक आहे का अहिंसक आहे, त्याच्या आचरणाची पद्धत कशी आहे, त्याचं राजमहल कसा आहे, आतमध्ये कोणाकोणाला एंट्री असते, त्याचा स्वभाव कसा आहे, इस्तंभूत डीप खोलवर माहिती जाणून घेणं या अर्थानं त्याला तत्वता असं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे भगवंताची अशी अपेक्षा आहे की भगवंताला तत्वत जाणावं, भगवंताचं तत्व जाणावं की भगवंत नेमकं कोण आहेत, काय आहेत. तर असा हा शब्द तत्वत आहे. तर आपण जो भगवंताला जाणू शकतो आपल्या स्वतःच्या अपूर्ण इंद्रियांनी, बुद्धीने आपण त्याला समजू शकत, त्यांना समजू शकत नाही. म्हणून शास्त्र आपल्याला सल्ला देतं, गुरु शिष्य सॉरी शास्त्र गुरु आणि आचार्य यांच्याद्वारेच आपण भगवंताला समजू शकतो. भगवंताचा जन्म काय, भगवंताचा कर्म काय, हे आपण या तिन्ही तत्वाद्वारे समजू शकतो. तर जसं बघा, भगवान श्रीकृष्णाला समजून घेण्यासाठी अर्जुनने अनेक प्रश्न विचारले, बरोबर की नाही? परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामींनी अनेक प्रश्न विचारले जे भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. त्या प्रश्नाद्वारे परिप्रश्नाने सेवया, भगवान श्रीकृष्णचा सल्ला देतात की परिप्रश्नाने सेवया, प्रश्न विचारा गुरुंना आणि तत्व समजून घ्या. अशा पद्धतीनंच तुम्ही भगवंताला समजू शकता. पुस्तक वाचण्याने आपण समजू शकत नाही भगवंताला. आता आपण भगवंताचा प्रथम जन्म पाहूया, कर्म काय आहे ते पाहूया. आपल्या सर्वांना माहिती आहे की भगवान श्रीकृष्ण वसुदेव आणि देवकी यांच्या पोटी जन्माला आले. परंतु आपण थोडी पार्श्वभूमी पाहूयाची. जेव्हा या भूतलावर प्रचुर मात्रामध्ये असुरांचं प्राबल्य वाढलं, धरतीला पृथ्वीला ती असहनीय झाले असुरी प्रवृत्ती असुरी लोकांची, त्यामुळं पृथ्वीदेवी गायीचं रूप घेऊन प्रथम ब्रह्माजीकडे गेली आणि ब्रह्माजीला विनंती केली की काहीतरी करा, असुरांचा प्रभाव खूप वाढलेला आहे. आणि मग ब्रह्माजी, शंकर आणि अनेक देवी देवता असे मिळून आणि पृथ्वी हे सगळे मिळून शूर्दक्षाही विष्णूच्या तटावर गेले. शूर्दक्षाही विष्णू हे श्वेतदीप नामक ग्रहावर निवास करतात. तिथे गेल्याच्या नंतर ब्रह्माजीच्या अध्यक्षतेखाली सर्व देवदेवता जातात आणि भगवंताला विविध स्तुती प्रार्थना करतात. मग भगवंत ब्रह्माजींच्या हृदयामध्ये सांगतात, ज्ञान देतात की मी लवकरच या भूतलावर अवतीर्ण होतो. त्याप्रमाणे भगवंत येतात. आता भगवंत अवतीर्ण होण्याचे अनेक कारण आहेत. त्यातला एक प्रमुख कारण आहे की ज्या ज्या वेळेस भक्त लोक भगवंताला प्रार्थना करतात, विनंती करतात की आपण भूतलावर अवतीर्ण व्हावं, त्यावेळेस भगवंत स्वतः आपल्या दिव्य रूपामध्ये अवतरित होतात. जसं उदाहरणार्थ प्रल्हाद महाराज, प्रल्हाद महाराजांना प्रश्न विचारला हिरण्यकशिपूनी, कुठे आहे तुझे भगवंत? प्रल्हाद महाराज म्हणाले की सर्वत्र विद्यमान आहेत भगवंत, चराचरामध्ये आहे तुझं. प्रल्हाद महाराजचा एवढा विश्वास, दृढ विश्वास होता भगवंतावर की भगवंत चराचरामध्ये आहेत. मग हिरण्यकशिपू विचारतो, काय या खंबामध्ये आहे? भगवंत हो, तर चराचरात असेल त्या खंबामध्ये सुद्धा असणार, एवढा दृढ विश्वास भगवंतावर होता प्रल्हाद महाराजाचा. आणि मग भगवंताचं स्वभाव असा आहे की भक्तांनी जे बोलले ते खरं करणं हे भगवंताचा एक स्वभाव आहे. प्रल्हाद महाराज तर म्हणाले की या खांब्यामध्ये आहे. हिरण्यकशिपू म्हणे काय केलं, गदा घेतली आणि त्या खांब्याला मारली. तर शनी भगवंत प्रकट झाले. भक्तांच्या वचनाचं संरक्षण करणं हे भगवंताचा एक स्वभाव आहे. अशा प्रकारे भगवंताला ज्या ज्या वेळेस भक्त बोलवतात त्या त्यावेळेस भगवंत येतात. कुंती महाराणी आठव्या भागवतांच्या पहिल्या स्कंदामध्ये आठव्या अध्यायामध्ये कुंती महाराणी खूप छान प्रार्थना करते. त्याच्यामध्ये भगवंताचं वर्णन आहे की भगवंत कसे अवतरित होतात ते आणि भगवंत कोणासाठी अवतरित होतात ते. अशा प्रकारे पृथ्वीदेवी सुद्धा गायीचं रूप घेऊन शिरोधकशाही विष्णूकडे गेली आणि प्रार्थना केली की तुम्ही या. आणि भगवंतांनी पण आश्वासन दिलं की मी नक्की येईल. त्यानंतर भगवंतांनी सर्व देवी देवतांना पण सांगितलं की तुम्ही जावा गोकुळमध्ये आणि गोकुळमध्ये यदुकुळामध्ये जन्म घ्या. मग त्याप्रमाणे सर्व देवी देवता यदुकुळामध्ये जन्म घेतला. भगवंतासोबत लीला करण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी. दरम्यान मथुरेचा जो राजा होता उग्रसेन याचा मुलगा वसुदेव आणि शूरसेव याचा मुलगा देवक याचा भाऊ देवक त्याची मुलगी होती देवकी. देवकीचा आणि वसुदेवांचा विवाह झाला. विवाह झाल्याच्या नंतर त्याचा भाऊ देवकीचा भाऊ कंस हा जेव्हा देवकीला रथामध्ये बसवून तिच्या होणाऱ्या सासरी नेऊन सोडत होता त्यावेळेस अशी आकाशवाणी झाली की हे कंसा या ज्या ज्याला तू घेऊन जात आहेस ती तुझी बहीण तिच्यापासून जो आठवा मुलगा होणार आहे तो तुझा काळ आहे, तो तुझा मृत्यू आहे. कंस बहिणीवर फार प्रेम करत होता, खूप प्रेम करत होता. परंतु ही भविष्यवाणी ऐकल्याच्या नंतर त्याचा आसुरी प्रभाव आसुरी स्वभाव जागृत झाला आणि त्याने तिथंच देवकीला तलवारीनं मारायचा प्रयत्न केला. परंतु वसुदेव इतका बुद्धिमान होता त्याने आपल्या शब्दाद्वारे बोलून त्याचा जो स्वभाव होता मारण्याचा तो काय केला, कमी केला. तो म्हणाला की तुला देवकीच्या पुत्रापासून भीती आहे ना, मी तुला वचन देतो की देवकीला जेवढे मी मुलं होतील तेवढे मी तुला आणून देईल, मग तू काय करायचं तू करू शकतोस. अशा प्रकारे वसुदेवाने कंसाला विनवणी केली आणि कंस ऍग्री पण झाला, तो सहमत झाला. मग कंसाने काय केलं, वसुदेव आणि देवकीला दोघांना बंदीगृहात ठेवलं. अशी बंदीगृह एकदम कडेकोट काळोखा अंधार असलेल्या रूममध्ये. काही दिवस गेले कालांतराने पहिला मुलगा झाला. वसुदेवाने वचन दिल्याप्रमाणे त्या मुलाला कंसाला दिलं. असे करत करत सहा मुलं कंसाने मारून टाकले. सहा मुलं मारले. हे जे मुलं होते हे मुलं मागण्याचं मारण्यामागचं पण एक रहस्य आहे. काय रहस्य आहे, ही सहा मुलं मरीची नावाच्या व्यक्तीचं मुलं होते. मरीची म्हणजे मन, मरीचीला मन पण म्हटलं जाते. मनाचे सहा पुत्र आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर. हे सहा पुत्र मरीचीचे आहेत म्हणजे मनाचे. कंसाने मारून टाकले. यामागचा भावार्थ असा आहे, जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये हे अनर्थ आहेत सहा प्रकारचे नष्ट होत नाहीत तोपर्यंत आपल्या हृदयामध्ये भगवंत प्रवेश करत नाहीत. आपणाला भगवंताची अनुभूती होत नाही, आपणाला भगवंताची जाणीव होत नाही. त्याच्यानंतर सातवा गर्भ ज्यावेळेस राहिला तो सातवा गर्भ होता बलरामाचा. बलरामांचा सातवा गर्भ होता. भगवंतांनी त्यांची जी दिव्य शक्ती आहेत दोन, योगमाया आणि महामाया, योगमायाला सांगितलं की बलरामाचा गर्भ, बलराम आता देवकीच्या गर्भामध्ये आहे, तुम्ही काय करा, बलरामाला इथून गोकुळमध्ये असलेल्या यशोदामायाच्या गर्भात स्थानांतरित करा. सॉरी, रोहिणीच्या, रोहिणी जी होती ती वसुदेवांची दुसरी पत्नी होती, तर त्या रोहिणी मातेच्या गर्भामध्ये स्थानांतरित करा. त्याप्रमाणे भगवंतांनी, भगवंताच्या आज्ञेप्रमाणे योगमायेनं बलरामाला रोहिणीच्या गर्भामध्ये स्थानांतरित केले. तर या मागचा तत्व असा आहे की भगवंत नेहमी शेष नागावर ते आपलं म्हणजे आसन आहे त्यांचं, ते तिथे बसतात ते. तर भगवान बलरामांनी देवकीच्या गर्भामध्ये आसन तयार केलं आणि मग आपण तिकडे गेले, असा त्याचा अर्थ होतो. मग हे झाल्याच्या नंतर भगवंतांनी प्रथम वसुदेवांच्या मनामध्ये प्रवेश केला, वसुदेवांच्या मनामध्ये प्रवेश केला आणि मना, वसुदेवांच्या मनामधून ते देवकीच्या मनामध्ये प्रवेश केला. भौतिक जगामध्ये जो गर्भ राहतो तो स्त्री आणि पुरुषाच्या समागमाने गर्भ राहतो, परंतु भगवंताचा जन्म दिव्य आहे, भगवंत स्वतः दिव्य आहेत, त्यांना याची काही गरज नाहीये. भगवंतांनी वसुदेवांच्या हृदयात प्रवेश केला, मनामध्ये प्रवेश केला आणि त्याच्यानंतर ते देवकीच्या मनामध्ये हृदयामध्ये स्थानांतरित केला. तर तुम्ही म्हणाल प्रभूजी हे काहीतरी वेगळंच वाटतंय, पण तुम्ही थोडस बारीक अभ्यास जर केला तर तुमच्या लक्षात येईल की हे सत्य आहे. कसं सत्य आहे पहा, पाठीमागे जे बसलेले आहेत शिल प्रभुपाद, एस सी भक्तिवेदान स्वामी शिल प्रभुपाद, हे प्रभुपाद अमेरिकेत गेले, अमेरिकेत जाऊन ज्याला भगवंताचा काहीही गंध नाहीये, काही माहिती नाही श्रीकृष्णाबद्दल, अशा लोकांच्या मनामध्ये भगवान श्रीकृष्णाने दीक्षा देऊन, हरिनाम देऊन त्यांच्या हृदयामध्ये भगवंताला स्थापित केलं, बरोबर ना. आज त्यांचे शिष्य, अनेक शिष्यांनी अनेक लोकांना भक्तीमध्ये आणलं, त्यांच्याही हृदयामध्ये त्यांनी काय केलं, भक्तीचा संचार केला, भगवंताला स्थापित केलं. आज हे जे मंदिर उभं आहे हे प्रभुपादांनी कसं केलं, डायरेक्ट प्रभुपादांनी केलं का, नाही, प्रभुपादांनी त्यांच्या शिष्यामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये, त्यांच्या मनामध्ये श्रीकृष्णांना स्थापित केलं, स्थानांतरित केलं. त्यांच्या शिष्यांनी अनेक शिष्य बनवले त्यांनी भारतामध्ये आणि त्यातल्या पुण्या मुंबईमध्ये, आणि मग त्यांच्या शिष्यांनी भगवंताबद्दल प्रेम प्रदान करण्यासाठी ह्या मंदिराची स्थापना केलेली आहे. पहा, एक व्यक्ती 70 वर्षाचा व्यक्ती तुमच्या हृदयामध्ये श्रीकृष्णाबद्दल प्रेम उत्पन्न करू शकतो, प्रेरणा, भगवंताला स्थापन करू शकतो, त्याच्यानंतर तुम्ही मंदिर बांधू शकता. आणि बांधलं गेलं म्हणजे हे प्रेम आहेच ना, भगवंताला तुम्ही स्थापित केलंच ना, भगवंताबद्दल श्रद्धा उत्पन्न करणं म्हणजे स्थानांतरित करणं. त्याच पद्धतीनं भगवंताने डायरेक्ट वसुदेवांच्या हृदयात प्रवेश केला, मनामध्ये प्रवेश केला आणि तिथून त्यांनी देवकीच्या हृदयामध्ये स्थानांतरित केलं. आता दिवस निघून गेले आणि मग भगवान श्रीकृष्णाचं प्राकट्य झालं. तुमच्या आणि आमच्या जन्मामध्ये फार फरक आहे. भगवंताला जन्म नाही, मृत्यू नाही. भगवंताला काय म्हटलेलं आहे, भगवंत प्रकट होणे आणि अप्रकट होणे. भगवंताला जन्म नाही, मृत्यू नाही. भगवंत काय करतात, भगवंत येतात आणि जातात. इथं कुठंही जन्म नाही आणि मृत्यू नाही, अजन्म आहेत भगवंत. याच्या मागच्या श्लोकामध्ये सांगतात की भगवंत मी अजन्म आहे, माझा जन्म होत नाही. पण आपल्याला मात्र जन्म घेताना खूप मोठी प्रोसेस आहे. तर जसं हे समजून घेतलं पाहिजे, फार आवश्यक आहे की भगवंत कसे प्रकट होतात आणि कसे अप्रकट होतात. ते जन्म नाही, त्यांना मृत्यू नाही. हे समजून घ्यायचं असं तर शिल प्रभुपाद सूर्याचं उदाहरण देतात. ते म्हणतात की सूर्य हा एका ठिकाणी स्थिर आहे, सूर्य हा एका ठिकाणी स्थिर आहे, परंतु आपण बाजूला होतो, आपण उन्मुख होतो सूर्याच्या, सूर्यापासून आपण आपली पृथ्वी गोल फिरते,
बरोबर ना, आपण उन्मुख होतो आणि सूर्य आपल्याला असं जाणवतं की सूर्य आपला काय झालेला आहे, अस्त झालेला आहे आणि सूर्य उगवलेला आहे, म्हणजे उदय झालेला आहे आणि अस्त झालेला आहे. याचा अर्थ असा होतो का की सूर्य मेला आणि जन्मला? असा अर्थ होत नाही. सूर्य आहे तिथेच आहे, फक्त आपण पाठ केली त्यांना सूर्याला, म्हणून आपल्याला असं वाटतं की सूर्य अस्त झाला, सूर्य उगवला. त्याचप्रमाणे भगवंत या भूताला येतात आणि असं सदेह जातात, त्यांचा जन्म भी होत नाही आणि मृत्यू भी होत नाही. हा फरक आहे आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये. आपल्याला देह बदलावा लागतो, आपल्याला हा देह बदलावा लागतो मृत्यूनंतर, परंतु भगवंता तसं नाहीये. भगवंताचा देह बदलत नाही. भगवंत जेव्हा जन्मले, जन्म म्हणजे भगवंत जेव्हा प्रकट झाले त्या कारागृहामध्ये, त्याचा अंधकार कोठडी होती. प्रकट झाल्याच्या नंतर पूर्ण जी कोठडी होती, तुरुंग होता, कारागृह होता, त्याच्यामध्ये ते प्रकाशित, म्हणजे प्रकाश निर्माण झाला, तेज निर्माण झाला, तेज प्रकट झालं त्यांचं आणि पूर्ण दिसायला लागलं. जेव्हा भगवंत प्रकट झाले तेव्हा चतुर्भुज रूपामध्ये ते प्रकट झाले. शंख चक्र गदा पद्म त्यांच्या प्रत्येक हातामध्ये काय होतं? शंख चक्र गदा आणि पद्म होत. आपण जेव्हा जन्माला येतोस त्यात आपण नेहमी असं कुठलं मूल जन्माला येत नाही हसत. प्रत्येक मूल हा बोंबलत येतो, रडत येतो, कष्ट आहेत त्याला म्हणून तो रडतो. पण भगवंत ज्यावेळेस प्रकट झाले देवीच्या गर्भातून, त्यावेळेस ते तर स्वतः प्रसन्न होतेच होते, पण आजूबाजूचे सगळे लोक सुद्धा प्रसन्न होते, म्हणजे देवकी वसुदेव सगळे प्रसन्न होते. कुठल्याही प्रकारचा देवकीला त्रास झालेला नाही. आपल्या इथं मात्र मुलाला त्रास होतो, मुलाच्या आईला त्रास होते आणि त्याच्या नातेवाईकांना पण त्रास होतो. म्हणून भगवंत दिव्य जन्म कसा आहे, दिव्य आहे. भगवंत जन्म प्रकट झाल्याच्या नंतर पूर्ण अलंकार, त्यांनी अलंकार आभूषण सहित आले, ते केस एकदम सुंदर केस, अशा पद्धतीनं ते प्रकट झाले. पण जेव्हा चतुर्भुज रूप पाहिलं भगवंताचं, अलंकार पाहिले, गळ्यात माळा पाहिली त्यांनी, कानात कुंडलं पाहिले, मुकुट पाहिलं, त्यात भगवंताला देवकी म्हणाले की मी तुमचा कसा स्वीकार करणार, लोक कसा स्वीकार करतील तुमचा. मग भगवंताने सांगितलं ठीक आहे, मी जसा भौतिक जगामध्ये बाळ जन्माला येतात त्या पद्धतीनं, आणि मग त्यांनी आपले चतुर्भुज करू चतुर्भुजाऐवजी द्विभुज केलं आणि साधारण बाळ जसं असतं तसं प्रकट झाले देवकीसमोर. भगवंत प्रकट झाल्याच्या नंतर देवकीशी आणि वसुदेवांशी संभाषण करू लागले, संभाषण करू लागले. काय संभाषण करू लागले? हे माते, आपण मागच्या जन्मामध्ये खूप तपस्या केलेली आहे आणि तुम्हाला मी वर दिला होता तुमच्या तपस्येला पाहून, तुमची इच्छा होती तीव्र की मी तुमच्या पोटी जन्माला यावं म्हणून मी आता हा माझा तिसरा जन्म आहे. यापूर्वीचे दोन जन्म एक प्रश्नगर्भ आणि दुसरा वामन, तुम्ही त्यावेळेस माझे माता पिता म्हणून मी तुमचा स्वीकार केला होता. तर हा स्मरण शक्ती जी आहे तर भगवंताला सर्व ज्ञात होतं. भगवंताला, भगवंत जरी लहान दिसत असले तरी त्यांना मागचं सर्व आठवत, आपल्याला मात्र आठवत नाही. आपल्याला हे करायचं आठवत नाही, हे बी करायचं आठवत नाही, पण भगवंताचं तसं नाही. भगवंताला सर्व गोष्टी आठवतात. भगवंत नवव्या अध्यायामध्ये बोलतात, सांगतात की हे अर्जुना, मी भूतकाळही जाणतो, वर्तमानही काळ जाणतो आणि भविष्यकाळही जाणतो. तर भगवान श्रीकृष्ण सर्व जाणतात, सर्व काय जाणतात, प्रत्येकाच्या हृदयातलं पण जाणतात ते, कोण काय कर्म कसं करायले याचंही त्यांना पूर्णपणे ज्ञान असतं. हे भगवंत आहेत, हा त्यांचा दिव्य जन्म आहे. तर अशा प्रकारे भगवंत आहेत. तर जेव्हा मग भगवंत जन्माला येतात, तुम्ही पाहत असाल की कुठल्याही स्थानी जावा तुम्ही, भगवंताला नेहमी नवयौवनाचे तुम्ही पाहणार, कुमारावस्था. वास्तविक पाहता भगवान श्रीकृष्ण या भूतलावर 125 वर्ष राहिले, या भूतलावर 125 वर्ष राहिले. 125 वर्ष वयाचा व्यक्ती कसा असू शकतो? दाढी, पांढरे केस, जीर्ण शरीर, सुकलेली चमडी, हाडं दिसलेले, असं अस्ताव्यस्त शरीर दिसतं. परंतु भगवंताचं तुम्हाला असं कुठंही चित्र पाहायला मिळणार नाही. का? भगवंत भगवंत आहेत. भगवंताचा देह हा सच्चित आनंद या तत्वांनी बनलेला आहे. सत म्हणजे शाश्वत, चित्त म्हणजे ज्ञानमय, आणि आनंद म्हणजे पूर्ण आनंद. आपला जो शरीर आहे, आपला जो हे आहे, देह आहे, आपला देह पंचमहाभूतांनी बनलेला आहे. पंचमहाभूत म्हणजे काय? पृथ्वी, जल, अग्नी, आकाश आणि वायू या तत्वांनी बनलेला आहे. जो कायम काय होत राहतो? बदलत राहतो, सडतो. काळाच्या प्रभावामुळं हा आपला देह नष्ट होतो. परंतु भगवंत तसा नाहीये. का? कारण ते पंचमहाभूतांनी बनलेलं नाहीये. भगवंत बाल्य अवस्थातून कुमारावस्थामध्ये जातात आणि कुमारावस्थामधून तरुणावस्थामध्ये जातात. परंतु तरुणावस्थामधून ते वृद्धावस्थामध्ये जात नाहीत. म्हणून ते भगवंत भगवंत आहेत. भगवंताला कुठली योग साधना करायची आवश्यकता लागली नाही किंवा व्यायाम करायची आवश्यकता नव्हती. तर अशा प्रकारे भगवंतांना वसुदेव सांगतात की वसुदेव पिताश्री, तुम्ही मला इथून गोकुळाला घेऊन चला. गोकुळा यशोदा मैया च्या मला तिथे स्वाधीन करा तुम्ही. आणि मग वसुदेव म्हणतात की माझ्या हातात तर बेडी आहे, मी कसं काय घेऊन जाणू शकतो? तर ते सांगतात तुम्ही मला घ्या तरी, म्हणजे उचला तरी मला तुम्ही. उचलल्याच्यानंतर ऑटोमॅटिक, आणि ज्या क्षणी भगवान श्रीकृष्णांना गोपालांना वसुदेवाने हातात घेतलं, तत्क्षणी त्यांच्या बेड्या ज्या आहेत ते गळून पडल्या. जे रखवालदार होते ते निद्रावस्थेत गेले. आणि मग वसुदेव भगवान श्रीकृष्णाला घेऊन यमुना नदी क्रॉस करून गोकुळला गेले. गोकुळला गेल्याच्या नंतर तिथं नुकतीच यशोदा मैया ने 2 मुलांना जन्म दिला होता. एक मुलगी होती, एक मुलगा होता. भगवान श्रीकृष्णाने ते ठेवल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण आणि यशोदा मैयाचा मुलगा दोन्ही एकत्र झाले. आणि जी मुलगी होती ती मुलगी वसुदेव घेऊन परत कारागृहात आले. आणि ती मुलगी भगवंताची एक शक्ती, तशी अंतरंगा शक्ती, बहिरंगा शक्ती. बहिरंगा शक्ती म्हणजे दुर्गा देवी किंवा माया, महामाया. आणि योग शक्ती, अंतरंगा शक्ती म्हणजे योगमाया. योगमाया भगवंताला मदत करत असते, भक्तांना मदत करते. महामाया अभक्तांना, असुरांना टॉर्चर करते. ही योगमाया म्हणजेच दुर्गादेवी. ज्यावेळेस कारागृहात वसुदेव तिला घेऊन आले, त्यावेळेस खाली ठेवल्याबरोबर ती मोठमोठ्याने ओरडायला लागली. तिच्या आवाजानं सर्व पहारेकरी उठले. आणि उठल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, कंसाला निरोप दिला की 8वा मुलगाच्या ऐवजी मुलगी जन्मलेली आहे. कंस पळत आला आणि त्या मुलीला उचलून हातात धरून असं आपटणार तेवढ्यात ती निसटली हातातून. आणि आकाशवाणी दिली की हे कंसा, हे दुष्ट, तुझा मृत्यू काळ जन्माला आलेला आहे आणि तो आता वाढत आहे. लवकरच तुझा काय होईल? मृत्यू होईल. आणि ती निघून जाते. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाचा जन्म, पुढे अनेक अशी मोठी कथा आहे. हा झाला भगवंताचा दिव्य जन्म. आता आपण पाहूया, थोडक्यात वेळ नाही आपल्याला. आता आपण त्यांचं कर्म पाहूया. तर भगवंताचं कर्म अतिशय दिव्य आहे, अतिशय दिव्य आहे. भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस 6 दिवसाचे होते, त्यावेळेस त्यांनी पुतना नावाच्या राक्षसाचा वध केला. 6 दिवसाचं बालक, सहा दिवसाचं बालक. कंसानं अनेक असुरांना गोळा केलं, एकत्र केलं आणि सांगितलं की जिथं कुठं मागच्या 15 दिवसापासून मुलं जन्माला आलेत त्या सर्व मुलांना काय करा, मारून टाका. आणि ही जबाबदारी कोणी घेतली? पुतना राक्षसीनं. मग पुतना राक्षसीनं शोधत 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 गोकुळात आली. नंद महाराजांचा महाल होता, नंद महाराजांच्या महालामध्ये ती आली. तिनं इतकं सुंदर रूप घेतलं होतं अप्सरासारखं, तिचं रूप बघून सगळे लोक आश्चर्यचकित होत होते, अतिशय सुंदर. परंतु कोणाची हिंमत नाही झाली तिला अडवण्याची, इतकी ती सुंदर होती. हातामध्ये तिचं कमळ होतं, पुष्पकमळ होतं. आणि ती शोधत 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 चालत 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 महालामध्ये आली. यशोदामायाने पाहिलं की हिला श्रीकृष्णाबद्दल प्रेम उत्पन्न झालेलं आहे आणि त्यामुळं ती पण विभोर भावीवर होऊन तिला अडवू शकली नाही. ती गेली श्रीकृष्णाजवळ. श्रीकृष्ण झोपलेले होते, त्यांनी पाहिलं की आणि तिला असा भास झाला की हाच कंसाचा काळ आहे, मृत्यू आहे. आणि मग तिनं आपल्या वक्षस्थळावर स्तनावर खूप मोठं म्हणजे असं विषारी एक द्रव लावलेला होता ज्याद्वारे तो बाळ मरू शकेल. आणि ड्रामा केला, सुंदर ड्रामा केला आईचा, वात्सल्य भावाचा ड्रामा केला तिनं. आणि कंसाला मांडीवर घेतलं आणि तशी माता एका बालकाला दूध पाजते त्या पद्धतीनं ती दूध पाजू लागली. दूध पाजता पाजता भगवान श्रीकृष्णाने डोळे बंद केले. का बंद केले? भगवान आचार्य सांगतात की मी भूतलावर आलो असुरांचा नाश करायला, त्यात पहिला असुर ती होती स्त्री, ती होती स्त्री. आता मला पहिल्यांदा ह्या स्त्रीला मारावं लागणार आणि त्यामुळे भगवंताला ते पाहवलं नाही, डोळे बंद केले. काही लोक काही आचार्य असं सांगतात, काही आचार्य असं सांगतात की पुतना ही वात्सल्य प्रेम घेऊन आलेली आहे, मला दूध पाजते ती, पण मी तिला कसं मारू? माझी माता म्हणून ती आली पण मला मारावं लागणार आहे, भगवंताला ते आवडलं नाही. माझी आई आहे ती, ती मला दूध पाजते, मी तिला कसं मारू? म्हणून तिला ती बरोबर म्हणून डोळे भगवंतानी बंद केले. बंद केल्याच्या नंतर भगवंतानी दूध प्राशन करत करत तिचा प्राण सुद्धा प्राशन केला. ती ओरडू लागली, सोड सोड मला सोड, अरे सोड मला. पण भगवंताने कधी सोडलं नाही. भगवंत एकदा ज्याला धरतात ना मरेपर्यंत त्याला सोडत नाही. ज्याच्या हृदयामध्ये भगवंत स्थापित झालेत, भगवंताबद्दल प्रेम उत्पन्न झालं, त्या व्यक्तीला भगवंत कधीही सोडत नाहीत. त्यानं भक्ती मार्ग सोडून जरी गेला तरी तो भौतिक जगतामध्ये जीवन जगू शकत नाही, हे असं भगवंताचा स्वभाव आहे. मग तिनं आपला मूळ अकरा विकार रूप धारण केला. एवढी मोठी पुतना, एवढं प्रचंड तिनं प्रकट केला देह तिचा की 18 किलोमीटर ती धारकून पडली खाली. तिचा एवढी मोठी होती की 18 किलोमीटरची लांबीची होती ती, आणि 18 किलोमीटर पण ती पूर्ण गोकुळाच्या आसपास धारकून पडली. सगळे वृक्ष छोटे मोठे डोंगर चक्काचूर झाले. एवढा मोठा आवाज आला, वीज कडकल्यासारखी त्या आवाज आला. सगळे धावले गोकुळातले लोक की काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं. पाहता तर श्रीकृष्ण त्यांच्या छातीवर हसतात खेळतात. आणि मग अनेक गोकुळ अशी जातात आणि श्रीकृष्णाला घेऊन येतात. अशा प्रकारे भगवंतांनी एक ना अनेक अनेक दिव्य कर्म केले. तणावरचा उद्धार केला नुसता गळा दाबून, एवढा मोठा असुराचा. गोवर्धन पूजा मध्ये पाहतो आपण की भगवान श्रीकृष्णांनी वयाच्या 7व्या वर्षी करंगळीवर अखा गोवर्धन पर्वत उचलला होता. त्यांना तपासणी नाही करावी लागली, व्यायाम नाही करावा लागला किंवा जिममध्ये जायची गरज पडली नाही त्यांना. म्हणून ते भगवंत आहेत, म्हणून ते परमेश्वर आहेत. तर अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर त्यांचे सगळे कर्म दिव्य आहेत. भगवद्गीता पण एक दिव्य ग्रंथ आहे. जे आपल्यासारख्या माणसाला आयुष्य घालावं लागतं समजण्यासाठी ती भगवद्गीता भगवंतांनी 45 मिनिटांमध्ये अर्जुनाला सांगितली. म्हणून त्यांचं कर्म सुद्धा काय, दिव्य आहे. भगवद्गीता दिव्य ग्रंथ आहे. बघा शास्त्रामध्ये दोन तीर्थस्थळ सांगितलेत. त्या तीर्थस्थळामध्ये मनुष्य जर गेला तर सर्व पाप नाश होतात, पापाचा परिणाम नाश होतो. ते कुठले दोन तीर्थस्थळ आहेत? एक आहे भगवंताचं चरणकमळ. भगवंताच्या चरणकमळापासून कोण आलं? गंगा नदी आली. म्हणून ज्या व्यक्तीनं गंगेमध्ये स्नान, जो व्यक्ती गंगेमध्ये स्नान करतो त्या व्यक्तीचं पाप नष्ट होतं. दुसरं तीर्थस्थान आहे भगवंताचं मुख, त्याला मुख कमळ पण म्हटलं जातं. दुसरं तीर्थस्थळ आहे मुख कमळ. हे मुख कमळा वाटे भगवंतांनी मनुष्याच्या त्रिविध तापातून मुक्तता होण्यासाठी दिव्य ग्रंथांचं ज्ञान दिलं. वेद जे आहे ते भगवंतांनी आपल्या मुखावर प्रकट केलेलं आहे. वेदांचा सार जो आहे तो म्हणजे ही भगवद्गीता आहे. ही म्हणजे साक्षात भगवंताच्या मुखातून प्रकट होणारं हे ज्ञान आहे. म्हणून ह्या तीर्थस्थान सुद्धा म्हणतात. का म्हणतात तीर्थस्थानाला? ह्या भगवद्गीतेचा तुम्ही श्रवण करून, चिंतन करून, मनन करून, आपल्या जीवनामध्ये आचरणात आणून तुम्ही जे जीवन आहे भौतिक जीवन, या भौतिक जीवनातून तुम्ही मुक्त होऊ शकता. हे मनुष्याचे जीवन चांगलं नाही आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानु दर्शनम. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीते सांगतात की या भूतलावर जन्म मृत्यू जरा व्याधी हे मूळ समस्या आहेत. जन्म होणं हे सुखावं नाहीये. त्या बाळाला माहिती किती तकलीफ आहे. मृत्यू सुद्धा सुखावं नाहीये. मध्ये दोन व्याधी आहेत, दोन समस्या आहेत. एक आहे व्याधी आणि एक आहे म्हातारपण. म्हातारपणी पण तकलीफ आणि चांगला असेल तर व्याधी, अनेक प्रकारचे व्याधी आहेत. याच्या व्यतिरिक्त त्रिविध ताप आहेत, तीन प्रकारचे ताप. आधी भौतिक म्हणजे इतरांपासून तर होणारा त्रास. कुणाला बायकोपासून त्रास होतो, कुणाला नवऱ्यापासून त्रास होतो, कुणाला शेजाऱ्यापासून त्रास होतो, कुणाला बॉसपासून त्रास होतो. आधी दैविक त्रास म्हणजे नॅचरल डिझास्टर, म्हणजे नैसर्गिक आपत्ती. भूकंप आहे, सुनामी आहे, कोल्हापूरला झालेला अतिवृष्टी आहे, अशा प्रकारचे नैसर्गिक आपत्ती आहे त्याला त्रिविध, त्याला दैवी म्हणतात. त्याला त्याच्यानंतर आधी आध्यात्मिक क्लेश म्हणजे मन आणि शरीरापासून उत्पन्न होणारे त्रास. हे आहे भौतिक जगत. जर या भौतिक जगातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला भगवंताचं जन्म काय, कर्म काय हे जाणून घेतलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण भगवती सांगतात सततम कीर्तयन्तो माम. सतत तुम्ही भगवंताचं काय केलं पाहिजे? कीर्तन केलं पाहिजे. मग जप करा, भगवंताच्या कथेचं श्रवण करा, भगवंतांच्या नावाचं जप करा, स्मरण करा, श्रवण करा, कीर्तन करा. कीर्तन म्हणजे तुम्ही जे काय तुम्ही भगवद्गीता भागवतम ऐकलेलं आहे ते तुम्ही इतरांना सांगणं, दॅट इज ऑल्सो कीर्तन. जे काही तुम्ही श्रवण कराल ते पण तुम्ही इतरांना सांगू शकता, ते झालं कीर्तन. अशा प्रकारे तुम्ही भगवंताच्या सान्निध्यात राहून भगवंताचा दिव्य कर्म जन्म समजून तुम्ही या जन्मातून मुक्त होऊ शकता. पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मृत्यू ही चांगली गोष्ट निश्चित नाहीये. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. आहेत कोणाचे काही प्रश्न? रोजी काय आहे प्रश्न तुमचा? आहे कोणाचा काही प्रश्न? बिंदास विचारा, काही प्रॉब्लेम नाहीये. हा नाही, बसून विचारा. नाही नाही, जरा मोठ्या मला ना. हा हा, द्वैत अद्वैत. हा 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 हा, हे बघा आपलं शास्त्र फार, मी तुम्हाला सार सांगतो तुम्ही समजून घ्याल. आपल्या शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे मत व्यक्त केलेले आहेत, है ना. तर अद्वैत म्हणजे भगवंत आणि जीव वेगवेगळे नाहीत, एकच आहेत. आणि द्वैत म्हणजे भगवंत वेगळे आणि जीव वेगळे. काही लोकांची अशी धारणा आहे की जसं मायावादींची एक धारणा आहे की आपण या भौतिक प्रकृतीमध्ये अडकलेलो आहोत आणि आपण सुद्धा साधना भक्ती तपस्या करून भगवंत बनू शकतो, त्याला म्हणायचं मायावादी. पण भगवद्गीता ह्याला नकार देते. भगवंत म्हणतात जीव आणि मी यांचं अस्तित्व नष्ट होत नाही. ह्याच्या अगोदर भगवंत सांगतात की मी तू म्हणजे अर्जुन आणि हे राजे असा कधी काळ नव्हता, यापूर्वी नव्हते आणि होणार नाहीत. याचा अर्थ असा आहे जीव शाश्वत आहे, भगवंत शाश्वत आहेत. पण मायावादी फिलॉसॉफीनुसार जीव भौतिक प्रकृतीमध्ये अडकलेला आहे आणि तो तपस्या ज्ञान प्राप्त केलं भक्ती केली की तो सुद्धा भगवंतामध्ये मर्ज होऊ शकतो किंवा भगवंत होऊ शकतो. पण भगवद्गीता याला मान्यता देत नाही. भगवान श्रीकृष्ण भगवती सांगतात ममेव अंश जीव लोके जीवभूत सनातन. जीव जो आहे तो माझा अंश आहे, माझा सनातन अंश आहे. काय शब्द वापरलाय? सनातन, शाश्वत अंश आहे, त्याचा कधी नाश होत नाही. जीव जीवच आहे, भगवंत भगवंतच आहेत. जर जीव भगवंत झाला तर त्या भगवंताला अर्थच राहत नाही. आलं लक्षात? म्हणून भक्ती मार्ग हा सर्वात श्रेष्ठ मार्ग आहे. भक्ती मार्गाचा जर तुम्ही अंगीकार केलात तर तुम्हाला सर्व गोष्टींचा उलगडा होईल. विशेषतः ग्रंथराज श्रीमद भागवतम याचं जर तुम्ही श्रवण केलं, मोठा ग्रंथ आहे पण रोज आयुष्यात दोन तीन रोज जर तुम्ही 200-200 पान वाचलात तर तुम्हाला समजून येईल की आपली काय वस्तुस्थिती आहे, भगवंत काय आहेत, ही प्रकृती काय आहे, कर्म काय आहे आणि काळ काय आहे. जोपर्यंत तुम्ही हे समजून घेणार नाहीत भागवतम आणि भगवद्गीता तोपर्यंत तुमच्या मनामध्ये नाना प्रकारचे प्रश्न उपस्थित होणार आणि भौतिक जगातले जे चुकीचे धारणा आहेत हे आहेत ते तुम्ही ग्रहण करणार. त्यामुळं तुम्ही माझी सर्वांना तुम्हाला विनंती आहे हरे कृष्ण महामंत्राचा जप करा. बघा हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्यामागचा एक उद्देश असा आहे की जोपर्यंत तुम्ही तुमच्या हृदयामधले जे आपण मगा पाहिले अनर्थ काम क्रोध लोभ मद मोह मत्सर तोपर्यंत तुम्हाला भगवंताची अनुभूती होणार नाही. आणि जर ही अनुभूती व्हायची असेल तर तुम्हाला ह्या अनर्थाचा नाश केला पाहिजे. या अनर्थाचा नाश करायचा असेल तुम्हाला तर हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. भगवंताच्या नामामध्ये एवढी शक्ती आहे की तुमच्यातले जे अनर्थ आहेत ते तुम्ही या जपाद्वारे नष्ट करू शकता. कलियुगामध्ये तुम्ही म्हणता हरिनाम कुठलं घ्यायचं, भगवंत नाम कुठलं घ्यायचं, पण कलिसंसरण उपनिषदामध्ये सांगितलं आहे की हरे कृष्ण महामंत्राचा जप श्रेष्ठ आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपण दर्शन घेऊया आता हरे कृष्णा.